हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी। तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्चा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अद्यवोचदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये क्षेमागं रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागं हेळ ईमहे। असौ यो वसरपति नीलग्रीवो विलोहितः। उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः। उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्नियोर्ज्याम्। याश्च ते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्यदनुस्त्वगं सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव। विज्यं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु स्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो। नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नां पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो। नमो रुद्राय तताविने क्षेत्राणां पतये नमो। नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो। नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
श्रीराम, आजचं मनोगत सद्भक्त प्रभावती पाटील या सादर करणार आहेत। त्या गृहिणी असून 1992 साली त्यांना परमपूजनीय स्वामीयुक्त झाला। त्यांचं सर्व कुटुंबच केंद्राशी जोडलेलं आहे। आपण त्यांचं मनोगत आज ऐकणार आहोत।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मोठ्या भाग्याने मला या पवित्र व्यासपीठावरून मनोगत सांगण्याची सुसंधी मिळाली आहे, तशी मी पहिल्यांदाच बोलतच आहे, त्यामुळे ज्या काही त्रुटी असतील त्याबद्दल क्षमा असावी। सद्भक्त तृप्तीताई मला बऱ्याच दिवसापासून सांगत होती, काकू तुम्हाला मनोगत सांगायचे आहे। सुरुवातीला नको वाटत होती, पण नंतर वाटले आपल्या मनातील भाव मोकळे करायला मिळतील, तसा माझा स्वभाव बोलका आहे। परंतु परमार्थाविषयी बोलताना एक प्रकारची दडपण वाटत होते, कसे बोलावे काय बोलावे कळत नव्हते। मला लहानपणापासूनच परमार्थाची आवड, अगदी 5वी 6वीत असताना माझ्या आई बरोबर कीर्तनाला जात असे। माझ्या आजोळी परमपूज्य सोनोपंत दांडेकर महाराजांचे कीर्तन असायचे, त्यासाठी आजोबा आईला घ्यायला बैलगाडी पाठवत, तिच्याबरोबर मी पण बळजबरीने जाण्यासाठी आधीच गाडीत बसून राहायचे। वडील म्हणायचे, तू कशाला जातेस, तुला उद्या शाळा आहे। नंतर मात्र प्रेमाने असत म्हणायचे, बरं जातेस आहेस तर जा, परंतु एक अट आहे, महाराजांनी कोणत्या अभंगावर कीर्तन केले ते मला आल्यावर सांगायचे। मी हो म्हणायचे आणि पेननी तळहातावर कीर्तनातील सुरुवातीच्या अभंगाची एक ओळ लिहून घ्यायची। अजून ते अभंग आठवतात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, अवघाची संसार सुखाचा करीन, गुरु हा संतकुळीचा राजा। माझी आई सात्विक आणि भक्त होती, रोज ज्ञानेश्वरी वाचायची, तिचे माऊलीवर खूप प्रेम होते। तिला आळंदीचे परमपूज्य हरिभाऊ जोशी यांचा अनुग्रह लाभला होता, कोणाच्याही नकळतीची साधना करायची, एकत्र कुटुंबाचा मोठा प्रपंच सांभाळून परमार्थाला प्राधान्य द्यायची। वडीलही तसेच प्रेमळ होते, पण ते निष्काम कर्मयोगासारखे होते। सर्वांना मदत करणारे, सकाळी देवदर्शन, गावाची प्रदक्षिणा व सर्व लहान मोठ्यांना नमस्कार करीत माझे लहानपणशी आनंदात गेले, कसली चिंता व काळजी नव्हती। 11वी झाल्यावर लग्न झाले, सुदैवाने सासरजी मंडळी पण परमार्थाची आवड असणारी मिळाली। सासऱ्यांनी 12 वर्षे गाणगापूरला राहून तपश्चर्या केली होती, तसेच त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा पण केली होती। ते दत्तभक्त होते, यजमान पुण्याला एमएससीबीत होते, त्यामुळे एकदम खेडेगावातून मला पुण्याला यायला मिळाले ते कायमचेच। एक आठवण सांगायचे की देवताई त्याला कोण मारी, फांसीस धरण फुटण्याच्या आधीच दिवशी त्यांनी भाऊ महाराजांच्या बोळातील रूम सोडली व प्रभास स्टुडिओजवळ शांतीशिला सोसायटीत राहायला आले। तेथे आम्ही 22 वर्ष राहिलो, तेथेही भाग्याने घरमालक परमार्थीच मिळाले। ते श्री गोंदावलेकर महाराजांचे शिष्यच होते, त्यांच्याकडे संत महात्मे नेहमी येत असत, त्यामध्ये परमपूज्य फडके शास्त्री नाशिकचे, परमपूज्य गुळवणीकर महाराज, परमपूज्य बेलसरे महाराज, परमपूज्य प्रल्हाद महाराज असा नेहमी सत्संग लावत असे। त्यांच्याकडे श्री महाराजांची आरती, जयंती, पुण्यतिथी असायची। मला सासूबाई नसल्यामुळे माझी आई माझ्याकडे आजारपण बाळणपणासाठी महिनाभर महिने राहायला यायची। यांना म्हणायची की मला आळंदीला नेणार असाल तरच मी पुण्याला येते, हे पण वेळ काढून आवडीने तिला आळंदीला घेऊन जायचे। आमच्या खोलीमध्ये एक पार्टिशन होते, त्याच्या पलीकडे फडके शास्त्री शिष्यांना अनुग्रह देत, त्यांचे पूर्ण होईपर्यंत मी मुलांना घेऊन शांत बसून राहत असे। आमच्या कानावर त्यांचे पवित्र शब्द ऐकवी, फारसे काही कळत नसे। या सर्व धार्मिक वातावरणामुळे मुलांना नकळतच तसे संस्कार झाले असावेत। आई मला म्हणायची, एवढे मोठे सत्पुरुष ज्ञानी सद्गुरू तुझ्या घरी येतात, तू अनुग्रह घे। पण त्यावेळी मुले लहान होती म्हणून त्यांचे वडील म्हणायचे, आपली साधना होणार नाही, परंतु त्यांनाही परमार्थाची आवड होतीच। 1978-1979 साली अचानक स्वामी माधवनाथांचे अमृतबिंदू हे पुस्तक मिळाले, ते त्यावेळी सर्व वाचले, तीच स्वामीजींची पहिली ओळख ठरली। असाच वयाच्या 50व्या वर्षापर्यंत मोठ्या आनंदाने संसार व थोडाफार परमार्थ चालला होता। दुःखाची कल्पना होती, परंतु दुःखानंतर सुखानंतर दुःख ठेवलेच आहे असे वाटते। 1991 साली माझी जावई वयाच्या 31व्या वर्षी हार्ट अटॅकने अचानक वारली। एक 2.5 वर्षाची गोवळ मुलगी ठेव, ते दुःख सहन करता येत नव्हते। त्यामुळे आमचे कुटुंब हवाली झाले, इतर लोक काही वाई बोलत। ते ऐकून खूप वाईट वाटायचे। त्यावेळी माझी मावशी सद्भक्त सुशीलाताई महाजन व काका तसेच त्यांची दोन्ही मुले सुना आम्हाला घरी भेटायला आले। तिने सांगितले नाही आम्ही स्वामी माधवनाथांकडे चिमणबागेत प्रवचनात जातो, तुम्ही पण येऊन बघा, मनाला शांतता वाटेल, ज्ञानेश्वरी राजबोध प्रवचन करा, खूपच छान वाटते, दुःखाचा विसर पडतो. त्याप्रमाणे एके दिवशी माया परमेडला मी मोठी मुलगी लहान प्राजक्ता अशी अधिकी प्रवचनात गेलो, आम्हाला आवडायला लागले, तसे वर्षभर येतच राहिलो. आणि त्यावेळी आईची आठवण झाली की ती म्हणायची अनुग्रह घे, तर आता ती वेळ आली असे वाटले. आणि मी स्वामीजींना सकाळी भेटायला गेल्यावर अनुग्रहाबद्दल विचारले, ते प्रेमाने म्हणाले तुम्हाला अनुग्रह कशासाठी पाहिजे. मी म्हणाले मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे म्हणून. फारसे कळत नव्हते पण एकदम बोलून गेले. स्वामीजींनी विचारले तुम्ही श्रवणाला येता का. मी हो म्हणाले. मग म्हणाले सांग बरे मी असा झोपूनच प्रवचन करतो का. मी म्हटले नाही नाही तुम्ही तर चांगले बसून प्रवचन करतात. हसून म्हणाले सांग बरे मी असा झोपून प्रवचन करतो का. बर आजारातून. परंतु त्यानंतर स्वामीजींना अटॅक आल्यामुळे अनुग्रह बंद झाले होते. स्वामीजी आजारातून बरे झाल्यावर पुन्हा अनुग्रह सुरू झाले आणि आम्हाला आयुष्य वाटले. 1992 साली 21 जून रोजी आम्हाला तिघींना स्वामींनी अनुग्रह दिला. त्यावेळीचे पूज्य स्वामीजींचे दर्शन अजून डोळ्यात साठवलेले आहे. अनुग्रहाचा दिवस तसाच स्मरणात आहे. त्यांचे ते पवित्र दर्शन, तेथील प्रसन्नता, असे वाटले हेच तर परब्रह्म आपल्यासमोर विराजमान झाले आहे. त्यांचे अनुग्रहाचे श्लोक जणू अमृतधारात बरसत होत्या. ते म्हणाले जो संसार दुःखी दुखविला, त्रिविध तापी पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थविषयी. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची शरी कोणास द्यावी. हे शब्द ऐकून असे वाटले की जणू आमच्या दुःखावर फुंकच घालत आहेत. त्यानंतर ध्यानाची प्रक्रिया सांगून त्यांनी आम्हाला ध्यानाला बसवली. प्रत्येकाजवळ येऊन त्यांनी भ्रूमध्याला स्पर्श केला. त्यांच्या श्वासाच्या आवाजाने वातावरण भारून गेल्यासारखे वाटले. खूपच शांतता मनाला वाटू लागली, मिळू लागली. आमच्या पाठोपाठ ह्यांनी व मुलांनी पण अनुग्रह घेतला. त्यांना पण केंद्रात यायची खूपच आवड निर्माण झाली. स्वामीजी शक्ती देतच राहिले. किती अडचणी आल्या तरी केंद्रात सर्वजण येतच राहिलो. ह्यांना लहानपणापासून आई नव्हती. स्वामीजी प्रेमाने त्यांना कुशी तोडून घेत. त्यांना वाटले की आपल्याला आईचे प्रेम पुन्हा मिळाले. सुटी प्राजक्ता पण आमच्यावर येऊ लागली. तेव्हा माया अपार्टमेंटला आम्ही पहिल्या वेळीत बसत असो. तिला स्वामीजी म्हणायचे मजा आहे यायची, ही तर मॉडर्न घर आहे. केंद्रात कधी एकदा जाऊ असे व्हायचे. स्वामीजींचा तो प्रसन्न चेहरा केव्हा एकदा पाहायला मिळतो व त्यांचे एखाद्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखे प्रवचन ऐकण्याची घाई व्हायची. परत जाताना त्यांची कृपादृष्टी केव्हा आपल्याकडे होईल याची आतुरतेने वाट थांबत राहत. त्यांनी प्रेमाने बघितले की मोठ्या समाधानाने घरी येत असो. काही दिवसांनी पूज्य स्वामींनी आम्हाला सकाळी 9:15 वेळ भेटीसाठी दिली. त्यावेळी थोडे बोलणे होत असे. एकदा नमस्कार करताना मी म्हणाले स्वामीजी मला स्वामी साधनेला वेळ मिळत नाही फारसा. ते म्हणाले सांग तुला किती मुले आहेत. 3 ना. मला तर 4 आहेत. तुझ्यापेक्षा तरी सर्रातायांना वेळ मिळतो, तुला का नाही मिळत. खूप असत म्हणाले. हे आता मातुसे सर्रातायी सुद्धा असत होत्या. त्यांचे हास्य म्हणजे सुहास्यच होते. त्यात न बोलता सर्व काही असायचे. त्यांचे प्रेम खूप मिळाले. दरवेळी प्रेमाने पाठीवरून हात फिरवत मला आईच्या प्रेमाची आठवण. अनुग्रहानंतर ज्ञानेश्वरीचा अर्थ थोडाफार कळायला लागला व त्यात गोडी निर्माण झाली. साधनेबद्दल गोडी वाढू लागली आणि मला समजले की आई अनुग्रह का म्हणायची. सर्व कुटुंब पूज्य स्वामीजींच्या प्रेमामुळे केंद्रात स्थिर झाले. एका भेटीत स्वामीजी म्हणाले तुमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आभाळच फाडले, ठिगड कुठे लावणार, पण तुमच्या मुलांना परमार्थ कर द्या. त्यांचे कल्याण होणार आहे. त्यांच्या अश्वासक आणि प्रेमळ शब्दामुळे हळूहळू दुःखाचा विसर पडू लागला. स्वामीजींच्या सहवासात आणि केंद्रात येण्यामुळे पुन्हा जीवनात आनंद झाला. असे सर्व सुरळीत सुरू असताना अचानक 1996 गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला. तो स्वामीजींच्या निर्णयाची बातमी घेऊनच एकदम धस झाले, हातपाय गळाले. वाटले आता कुठे यांच्या आधारावर आपण एका दुःखातून थोडे सावरलो. तो स्वामीजी आता नाही. क्षणभर काही सूचना. ज्या माया अपार्टमेंटमध्ये आनंद बसरत होता तेथे आता दुःखाची सावट पसरले. तसेच त्यांची देहाचे अंतिम दर्शन घेतले व जवळ अंतकरणाने घरी परतलो. दिवसभर भकास वाटत होते. कितीतरी दिवस तसेच गेले. आता आपले कसे होणार अशी काळजी लागून राहिली होती. तोच समजले की पूर्णपूज्य मकरंदनाथ आपले सद्गुरू असणारे आणि एकदम हायसे वाटले. आधी ते आम्हाला माहीत नव्हते. बऱ्याच वेळेला प्रवचन संपल्यावर तेथील गणपतीच्या देवळाच्या भिंतीला सायकल लावून ती किनाऱ्याच्या पायऱ्याला नमस्कार करून जात. आता जे हे कोण ग्रस्त आहे, उशीर झाला तरी येतात, केंद्र सुटल्यावर वर न जाता फक्त पायरीला नमस्कार करीत आहेत. नंतर कळाले की हेच आपले स्वामी मुखरनाथ आहेत. आता पूज्य मकरंदनाथ स्वामींविषयी बोलायचे म्हणजे काय बोलावे आणि कसे बोलावे, एक आदरयुक्त दडपण असते. त्यांच्याशी मनानेच मुखसंवाद चालू असतो. शिवाय सत्संगातून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतात. त्यांचे शब्द किती आणि काय एक वशी होते. आता मला वयमानाप्रमाणे सर्व केंद्रात येता येत नाही. गुरुवार सकाळी व रविवारी संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करते. बाकी सर्व कार्यक्रम झूमवर न चुकता पाहते. ध्यानाला जास्त वेळ बसवत नाही. नित्य ज्ञानेश्वरी व केंद्रातील सर्व पुस्तकांचे वाचन करते. त्या मधुराताईबद्दल बोलायचे म्हणजे त्या आमच्यातल्याच वाटतात. भुसावळला त्यांचे शिक्षण बालपण झाल्यामुळे त्यांच्याविषयी परकेपणा जाणवतच नाही. त्यांचे ते निखळहास्य, सहजता, सर्वांमध्ये मिसळून वागण्याची पद्धत भावून जाते. एवढ्या मोठ्या आहेत तरी एकदा दोनदा घरी आल्या वाटले की आपली कोणी माय बहीणच आली आहे की काय. तुझे आजी पण आपुलकीने विचारपूस करतात व सत्संग झाल्यावर मला भेटायला येत जाग, फार बरे वाटते असे म्हणतात. नमस्कार केला की पाठीवरून हात फिरवतात, हातात हात घेतात. मला आईच्या प्रेमाची आठवण येते. 2011 साली पुन्हा एक दुःखद घटना झाली. ह्यांना निमोनियाच्या ऍडमिट करावं लागले. ते दुखणे उपात जाऊ त्यातच त्यांचे देहावसान झाले. 21 दिवस आयसीयूमध्ये होते. तो अवघड काळ. आम्ही स्वामी मकरनाथ आणि मधुराताई यांच्या आधारावरच काढला. यांची शेवटचे काय खाल्ले असेल तर मातोश्री सरलत मधुराताईंच्या हातची तांदुळाची उकड मला म्हणाली, बघ हीच चव मला पाहिजे होती, तुला अशी जमतच नाही. ते पूर्वी जे स्वामीजींची रोज वाट पाहत आणि आले की त्यांना विचारित, मधुराताई पण आल्यात का? जे स्वामीजींनी केलेल्या सांत्वनामुळेच एवढे दुःख पचवू शकलो. तसेच त्यांच्या आधारात सर्व गुरुबंधू भगिनींनी केलेली अमूल्य मदत कायम स्मरणात राहते व मन कृतज्ञतेने भरून येते. त्यांच्या निधनानंतर स्वामीजीच आता आमच्या घराचे कुटुंबप्रमुख झाले आहेत. त्यांच्यामुळेच अवतीभोवती इतकी प्रेमळ माणसे मिळाली आहेत. आता जीवनात आणखी काय मागायचे? मोठ्या स्वामीजींनी हृदयात एक खऱ्या खुऱ्या प्रेमाचे स्फुल्लिंग चेतवले आहे. तिथंच पूज्य स्वामी मकरनाथांनी स्नेहाचे तेल घातले आहे, जेणेकरून ते अखंड तेवत राहू. तसेच साधनेत कधीही खंड पडू नये. या संसार सागरावर सुखदुःखाच्या लाटा किती येऊ, त्यातून आमची नाव सुखरूप मोक्षापर्यंत पोचवावी. शेवटी एकच प्रार्थना आहे की गुरु तुझी ही पदवारी धारा, दो सदा कायिक दोष सारा, सदा माझे मन वाणी शुद्ध, करो तुमचे नाव पवित्र सिद्ध. हरिओम.
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. तसंच आपले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत.
छान बोलला आता. स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा तुमचे जसे हातपाय गळाले तसेच माझेही गळाले आणि सर्वांचेच गळाले. स्वामीजींना आठवून मी परत बोला चालायला लागलो. आणि तुमच्या सगळ्या मंडळींचा माझ्यावर कसा विश्वास बसला याचं मलाही आश्चर्यच वाटतं. जावई गेल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळला असं म्हणणाऱ्या तुम्ही कितीही सुख दुःख आली गेली तरी त्याच्या लाटा उसळल्या तरी आपली या जीवनाची नौका ही मोक्षाकडे जावो अशी इच्छा तुम्ही व्यक्त करता हा स्वामीजींनी तुमच्यात केलेला बदल आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की स्वामीजींनी दिलेला शब्द ते सर्वांना जो दिलासा देत असत तो केवळ त्यांच्या देहानी असण्याच्या वेळेला दिलेला वरवरचा दिलासा नव्हता, तर आजही ते आपल्याला दिलासा देत आहेत असं मला वाटतं. तुम्ही जर माझ्यावर अवलंबून असाल तर मी स्वामीजींवर अवलंबून आहे. माझ्या रूपानी खरे स्वामीजीच तुमचे कुटुंब प्रमुख आहेत. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की माते दावी तो बोले स्वामी तो माझा, ते असं म्हणतात की माझ्या मुखातून काय बोलायचं आहे ते मला दाखवत दाखवत खरं म्हणजे माझे स्वामीच बोलतात, म्हणजे निवृत्तीनाथच बोलतात. तसंच मला वाटतं. रविवारच्या सत्संगात आपण सांगितलेत त्याचा मतितार्थ असा होता ना की साधकाने इतर विषयांच्या ओढी कमी करून आत्मदर्शनाची ओढ वाढविली तरच काहीतरी होऊ शकेल. जनकराजासारखे सगळेच चांगले होणे हे तसे अवघडच असते. प्रारब्धावर किंवा पत्रिकेवर आत्मदर्शनाचे ध्येय अवलंबून नाही हे अगदीच पटले. एक गोष्ट विचारावीशी वाटते की आपल्या ज्या इच्छा आकांक्षा किंवा ओढी असतात त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, त्यांची तीव्रताही वेगवेगळी असते. एखादा जास्त लोभी असतो त्याला अतिलोभामुळे साधनेला कमी बसावेसे वाटेल. त्याचा अतिलोभ कदाचित पूर्वजन्मी काही इच्छा अपूर्ण राहिल्याने असेल ना. एखादा मुळातच विरक्त असेल कारण तो आधीच्या जन्मी संयमित आयुष्य जगला असेल, त्याला साधना सोपी जाईल. त्याची ध्येय गाठण्याची जिद्द जास्त असेल, त्याला प्रारब्ध अनुकूल असेल, म्हणजे प्रारब्ध किंवा पूर्वजन्मीची साधना आणि ह्या जन्मीची प्रचंड इच्छाशक्ती हे तिन्ही काम करेल ना. म्हणजे थोडक्यात मला असे म्हणायचे आहे की तशी प्रचंड इच्छाशक्ती निर्माण व्हायला आणि ती टिकवून धरून साधनेचे रान उठवायला तसा साधकच जन्माला येतो ना. बरेच प्रश्न, बऱ्याच गोष्टी एकमेकांमध्ये आहेत बरं का याच्यात. एकतर त्यांना अगदीच पटलं की प्रारब्धावर किंवा पत्रिकेवर आत्मदर्शनाचे ध्येय अवलंबून नाही हे अगदीच त्यांना पटलं, मी सांगितलेलं सत्संगात. पण मध्ये काही विधानं करून ते असं म्हणतात की एखादा जर मागच्या जन्मी संयमित आयुष्य जगला असेल तर त्याला साधना सोपी जाईल, त्याची ध्येय गाठण्याची जिद्द जास्त असेल, त्याला प्रारब्ध अनुकूल असेल. म्हणजे प्रारब्ध आणि पूर्वजन्मीची साधना आणि ह्या जन्मींची प्रचंड इच्छाशक्ती हे तिन्ही काम करेल ना. बोध होण्यासाठी तुमची प्रकृती जी काही असेल ती प्रकृती नेहमीच आडवी येत राहणार बोध होण्यासाठी. कारण प्रकृतीमध्ये विकार आहेत आणि बोध ही गोष्ट विकारांच्या पलीकडचीच आहे. असं असल्यामुळं कोणाचीही प्रकृती असली तरी देखील त्या प्रकृतीमध्ये विकार हे संभवतातच. त्या विकारांमध्ये देखील न्याय्य आणि धर्म्य किंवा साधनेला साधनेच्या आड न येणारे इतपत असे विकार चालतात असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. जसं मनुष्य हाच काम भय आणि क्रोध या विकारांनी नटलेलाच आहे. आपला जन्मच एक प्रकारे कामातून झालेला आहे. प्रत्येकाचा जन्म हा कामातून झालेला आहे. तसंच जन्म झाल्यानंतर म्हणून काम हा स्वरसवाही आहे. जन्म झाल्याबरोबर भयाचा स्पर्श होतो. भय स्वरसवाही आहे. म्हणजे कोण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तेव्हा मला वाटतं क्लिंटन होते तेव्हाची गोष्ट आहे की अबॉर्शनच्या विरुद्ध कायदा करावा असं त्यांना खूप आग्रह धरण्यात आला आणि त्यांना अबॉर्शनच्या वेळेला ते जे आत अर्भक असतं त्याचं काय होतं याची सोनोग्राफी मध्ये दाखवलं गेलं तेव्हा ते जे अर्भक असतं ते आपल्या जीविताला धोका आहे म्हणून घाबरतं. आईच्या पोटात ते हातपाय अजून ओढून घेतं, ते तिथल्या तिथं वाचण्याचा प्रयत्न करतं असं त्यांना दाखवण्यात आलं. तेही हेलावले क्लिंटन असतील किंवा आणि कोणी एखादे अश्राद्ध, पण माझ्या मते ते क्लिंटन मी वाचलं होतं त्याप्रमाणे. म्हणजे जन्म झाल्यावर भयाचा स्पर्श होतो असं म्हणतो तेही एक प्रकारे खोटं आहे. जर आईला भयाला तोंड द्यायला लागलं तर आत पोटात असलेलं अर्भक घाबरतं. आई जर सुखामध्ये निश्चिंत आनंदामध्ये असेल तर निश्चिंत सुखानी आणि आनंदानी ते नटतं आणि तसा त्याचा जन्म होतो. याचाही असा अर्थ आहे की सुख आनंद निश्चिंतता हे चांगल्या अर्थाने विकार जरी असले तरी त्या विकारांचा स्पर्श हा अर्भकाला झालेला असतो, पोटातल्या अर्भकाला झालेला असतो आणि भयाचा तर असतोच असतो. आणि क्रोध म्हणजे अस्वस्थता, क्षुब्धता म्हणजे क्रोध, रागावणं कचकचीत रागवणं एवढाच क्रोधाचा अर्थ नाहीये. क्रोध म्हणजे क्षोभ किंवा क्षोभित होणं. या क्षोभाचा परिणाम कधी कधी रागवण्यामध्ये होतो, कधी कधी घाबरण्यामध्ये होतो, कधी कधी पलायनामध्ये देखील होतो, कधी कधी प्रतिकारामध्ये देखील होतो. भयाचा परिणाम देखील कधी कधी क्रोधामध्ये होतो, पलायनामध्ये होतो. भयाचा परिणाम देखील प्रतिकारात होण्याची शक्यता असते. म्हणजे जे विकार आहेत ते विकार आणि प्रकृतीजन्य विकार हे प्रकृतीला लाभलेले आहेत आणि प्रत्येकाला लाभलेले आहेत. यांनी जनकांना म्हटले तर जनकांनाही लाभलेले आहेत. भगवान श्री रामकृष्ण आणि भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्ण यांनाही लाभलेले आहेत. त्यांनी प्रकृती स्वाधीन करून जन्म घेतलेला आहे, तरी एक काही प्रकृती घेऊन जन्म घेतलेला आहे. तो एक मणी होता, तो रोज सोनं देत असे, तर भगवंतांनी त्या मण्याची मागणी केली श्रीकृष्णांनी, आणि तो मिळत नाही म्हटल्यावर ज्याच्याकडे होता त्याला मारला आणि त्याच्याकडून तो मिळवला. याचं कारण त्यांना धर्मस्थापनेसाठी सोन्याची गरज होती, अर्थाची गरज होती. तेच सोनं किंवा तोच अर्थ त्यांनी जेव्हा द्रौपदीचं लग्न झालं पांडवांशी, पांडव ब्राह्मण वेशामध्ये होते, लाक्षागृहामध्ये मेले असा समज होता, तेव्हा पांडवांना त्यांनी संपन्न केलं, आपल्या जवळची संपत्ती देऊन संपन्न केलं. म्हणजे त्यांच्यापाशी जो काम आढळला, ज्या कामना आढळल्या धनाविषयीच्या, त्याचं त्यांनी पुढं काय केलं हे पाहण्यासारखं आहे. म्हणून प्रकृती जी आहे त्या प्रकृतीची व्यवस्था करणं हे महत्वाचं राहतं. एखाद्यापाशी धन आहे तर आपल्याला जितकं धन लागतं आणि आपल्या मुलाबाळांचीही सोय करून आणि उत्तम सोय करून उर्वरित जे धन आहे ते चांगल्या कामासाठी देणं, याला धैर्य लागतं. श्रीकृष्णांनी ते दाखवलं. म्हणून कुठलीही गोष्ट जरी असेल तरी देखील प्रकृतीमध्ये असणारी, तिचा प्रकृतीचा उपयोग करणारा आत बसलेला आहे. प्रकृतीजन्य जी गोष्ट आहे, लोभ आहे, हा लोभच दिसत होता. कोणतो सत्य कोणाकडून तो मणी, हा जो लोभ भगवंतांच्या ठिकाणी होता त्यावेळेला दिसला, त्या लोभाची त्यांनी व्यवस्था लावली असं मला तुम्हाला सांगायचं आहे. भगवंतांनी कंसाचा वध केला पण राज्य नाही घेतलं. भगवंत द्वारकेला गेले तरी राजा नाही झाले. म्हणून आपली जी प्रकृती आहे, लोभी माणसाला देखील आपण लोभी आहोत आणि तो सतत लोभाचं चिंतन करेल. हा लोभ वापरणारा जो आत आहे त्यांनी जर विवेक केला, धन हे स्वाभाविक कर्मातून येतं, व्यवसायातून येतं, नोकरीमधून येतं, उद्योगधंद्यामधून येतं. धन येण्याबद्दल अडचण नाहीये. जनकराजांकडे सगळ्या बाजूनी धन येत होतं. त्याचा नंतर विनियोग कोण आणि कसा करतो याच्यावर सगळं काही आहे. क्रोध देखील तसा वाईट नाही. हनुमंत रागावलेले होते. असं असल्यामुळं आपल्यापाशी असणारे जे विकार आहेत तर ते विकार सद्यस्थितीत आपल्याला लाभलेल्या प्रकृतीमध्ये जे विकार आहेत त्या विकारामुळं आम्ही परमार्थ करू शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते झूठ आहे. असं शक्य नाही. आपल्यापाशी जे विकार आहेत ते समजून घ्यावेत आणि त्या विकारांची व्यवस्था लावण्याचा विवेक आपल्यापाशी असावा. संत संघाने तो विवेक आपल्याला मिळतो. आपल्या प्रकृतीकडून म्हणजे आपल्या देहाकडून, मनाकडून आणि आपल्याला जे स्वभावतः गुण मिळालेले आहेत त्या गुणांकडून जर परमार्थ सिद्ध होईल असं वाटत असेल तर सत्वगुणालाही ते शक्य नाहीये. कारण सत्वाचा देखील मी ज्ञानी, मी सत्वगुणी असा अहंकार येतो. म्हणून सत्वगुण असो किंवा रजोगुण असो किंवा तमोगुण असो, मी गुणांपेक्षा वेगळा आहे असंच चिंतन नेहमी करावं. गुणातीत होणं ही वेगळी गोष्ट आहे. आपल्यापाशी जे गुण आहेत आपण ताबडतोब रागावतो. कितीतरी लोकांची अशी तक्रार असते की मी ध्यानाला बसतो पण राग पटकन येतो, अशी तक्रार असते. मी ध्यानाला बसतो पण कामनेला बळी पडतो, अशी तक्रार असते. मी सत्संगाला येतो पण माझ्या कितीतरी भोगांच्या आवडी अजून सुटत नाहीत, अशी तक्रार असते. हा जो मी आणि माझी भोगांची आवड याच्यामध्ये भोग ही गोष्ट आणि मी ही गोष्ट एकमेकांपासून वेगळी आहे, मला येणारा राग आणि मी हे एकमेकांपासून वेगळे आहेत, माझ्यापाशी निर्माण होणारा काम आणि मी हे एकमेकांपासून वेगळे आहेत असं जर समजेल तर रागावला तो तरी देखील त्या प्रसंगातून बाहेर आला तर तो ज्ञानाला प्राप्त झाला असला पाहिजे. त्याची प्रकृती राग किंवा क्रोध निर्माण करेल त्यावेळेला, पण सतत केलेल्या विवेकामुळे त्याच्यावर बंधन देखील येईल आणि तो रागाचा प्रसंग संपला की तो आत्मभावामध्ये रत होणं शक्य आहे असं मी म्हणेन. शक्य आहे. तो कामनेमध्ये सापडल्यासारखा दिसेल पण कामनेमध्ये तो ती वेळ झाली की बाजूला येईल आणि त्यावेळेला देखील नंतर नंतर तो आत्मभावातच राहील. जेवण करत असताना, पाहत असताना, फिरत असताना, साईट सीईंग करत असताना, याच्यात अवघड काही नाहीये. फिरणारे संत देखील आहेत, एकाच जागी बसणारे संत आहेत असं नाही. कारण फिरणं ही प्रकृती आहे. कितीतरी सत्पुरुष असे आहेत की ते वर्ष दोन वर्ष झालं की हिमालयात जाऊन या असं करतात, म्हणून त्यांच्यावर टीका करू नये. रामेश्वरला जाऊन या, त्यांना सुनवू नये मग विचारी म्हणी, मग विचारे मनी जिकडे तिकडे धोंडा पाणी, उगाच वणवण हिंडवणी काय होते, हे त्यांना लागू नाहीये. कारण तेवढं फिरणं हे करत असताना ते स्वतःच्या प्रकृतीची व्यवस्था लावू शकतात. स्वामीजी असं म्हणायचे की तुम्ही असं करता की काशी विश्वेश्वराच्या देवळामध्ये विश्वेश्वराच्या समोर एक मिनिट, अर्धा मिनिट, आणि बनारसी शालू घेण्यासाठी दुकानामध्ये तीन तास. काशीला जाऊन येता पण काय करता तुम्ही? तिथं खरेदी करता, फिरता, गल्ली बोळ पाहता, नदीवर जाता, इथं थोडाच परमार्थी भाव राहतो. देवळात गेलात तर देवळाच्या बाहेर तीन तास ध्यानाला बसलात तर, पण बसत नाही. म्हणून तिथं आपल्या प्रकृतीची व्यवस्था लावावी. त्या ठिकाणी जो आपल्या प्रकृतीची व्यवस्था, फिरणं ही प्रकृती आहे पण तिथं गेल्यावर काय करायचं हे तर तुझ्या हातात आहे, हे करायला पाहिजे असं मी म्हणेन. म्हणून प्रारब्धावर किंवा पत्रिकेवर आत्मदर्शनाचे ध्येय अवलंबून नाही हे अगदीच पटलं. पण ज्याची प्रकृती चांगली आहे, ज्यांनी पूर्वजन्मी चांगली कर्म केलेली आहेत, मग तीच कर्म त्या कर्मांमुळे हाही जन्म मिळालेला आहे, याही जन्मात प्रकृती चांगली आहे असं असल्यामुळे ती प्रकृती पूर्वकर्म म्हणजे प्रारब्ध तेही चांगलं लाभलेलं आहे असं आर्ग्युमेंट बचावाचं होता कामा नये असं मी म्हणेन. प्रकृती ही एक प्रकारे आपल्या कर्मातून निर्माण झालेली आहे, पण मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. माझ्यापेक्षा पलीकडं, माझ्यापेक्षा पर, परमात्म्यापेक्षा असं इथं काहीच नाहीये आणि त्या परमात्म्यानीच मीच सर्वांना सूत्रामध्ये जसे मणी ओवलेले असतात तसं मी धारण केलेलं आहे. पराप्रकृती आणि अपराप्रकृती दोन्ही माझ्यापासून निर्माण झालेले आहेत, परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत. प्रकृती देखील परमात्म्यापासून तत्वत निर्माण झालेली आहे. प्रकृतीचे जे भाव आहेत ते देखील परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत आणि देहरक्षणाकरता ते आवश्यक आहेत. तुमच्यामध्ये जर रजोगुणच नसेल आणि तुम्ही नुसते बसून राहिलात, बाहेर पडलाच नाहीत, प्रपंच सांडवनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मगतया करंट्याला परमार्थ कायचा म्हणून प्रपंच करावा लागेल, पैसे मिळवावे लागतील, त्याची व्यवस्था काय करतो आणि कोणत्या बुद्धीने करतो हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या ज्या ओढी आहेत त्या ओढी आपण जरूर ओळखाव्यात आपल्या प्रकृतीच्या. आणि असंही ओळखायला हरकत नाही की अशा ओढी आहेत म्हणजे आपण पूर्वजन्मी काय कर्म केलेली आहेत ते त्याच्यावरून कळेल ना आपल्याला. आपल्याला कळेल. स्वामीजी म्हणायचे की जो वरिष्ठ त्याच्या हाताखालच्या लोकांना शिव्या देतो, लाथा घालतो असं म्हणायचं, तो मागच्या जन्मी काय होता हे कळतं, तो मागच्या जन्मी कोण होता हे कळतं. तसं आपण काय घेऊन आलो हे आपल्याला कळत नाही असं थोडंच आहे. आपल्याला माहिती आहे ना आपल्या ठिकाणी क्रोध किती आहे, आपल्या ठिकाणी काम किती आहे, आपल्या ठिकाणी ईश्वर भक्ती किती आहे, आपल्या ठिकाणी ध्यान करण्याची प्रेरणा किती आहे, आपल्या ठिकाणी भक्तीची प्रेरणा किती आहे, कर्माची प्रेरणा किती आहे, त्या कर्मात लोभ किती आहे, त्याच्यावरून आपल्याला आपलं प्रारब्ध म्हणजे पूर्व जन्मी केलेलं जे आहे ते कळलंच पाहिजे, प्रत्येकालाच कळेल. पण हे आपल्या आत्मदर्शनाच्या आड येत नाही हे मी तुम्हाला सांगतोय. लोकमान्य असं म्हणतात गीता रहस्यामध्ये की सगळं काही पूर्वी केलेली कर्म त्याचे परिणाम, त्यामुळं मन बुद्धी तयार, त्याचे संस्कार अंतःकरणावर, त्यामुळे पुढची कर्म त्या कर्माचे परत आपल्यावरच परिणाम, ते परिणाम घेऊन पुढचा जन्म, मग या कर्मचक्रातून कोणाची सुटकाच होणार नाही की काय. म्हणजे एखादं जर दुर्वर्तनी असेल तर त्याचं दुर्वर्तन वाढत वाढतच जाणार, एखादा जर चांगल्या वर्तनाचा असेल तर त्याचं चांगलं वर्तन वाढत वाढतच जाणार, मग दुर्वर्तनी जो आहे त्याला सोयच नाही का. ते असं म्हणतात की जीवाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. जेव्हा त्याला हे समजेल, शास्त्रांचे शब्द वाचेल, संतांचे शब्द वाचेल, संतांकडे जाईल, काय करायला हवं आणि काय करायला नको हे त्याला समजेल, म्हणून जीवाची स्वतंत्रता जी आहे ती प्रकृतीमुळे मोडत नाही असं ते म्हणतात. प्रकृती कशीही असली तरी देखील त्याच्यातून सोडवणूक करणं हे जीवाला शक्य आहे. तो म्हणजे काय करणार, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता किंवा तुम्ही प्रवचनाला जाता त्यावेळेला आम्ही सिनेमाला जाऊन बसतो, आमची कर्मच तशी पूर्वजन्मीची. तर या जन्मात ते स्वातंत्र्य आहे तुम्हाला. जसे तुमचे पाय ओढून नेताहेत तशी तुमची बुद्धी, तुमचा विवेक तुम्हाला जर सल्ला देत असेल तो जरा अशक्त असेल सल्ला, आणि ही ओढ जास्त असेल असं मान्य करू, तरीही निग्रह करण्याचं सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी आहे. आणि जीवानी जर आपली कर्म बदलण्याचा निश्चय केला तर सुकृती बदलेल, तर प्रारब्धही बदलेल. कारण जो खूप चांगल्या कर्मांचा आहे तो असा अचानक आभाळातून थोडाच पडलाय. त्यांनी आपली कर्म प्रत्येक जन्मात बदलतच नेलेली आहेत. आणि अशी बदलत आणि कोणीही असं धरू नका की एखादा चांगला माणूस म्हणजे 100% चांगला असतो. प्रत्येकाला माहीत असतं की आपल्या आत काय आहे. आपण ज्याला खूप चांगला म्हणतो तर तो चांगलाच असतो, आपण आणि तशीच दृष्टी ठेवावी, पण त्याला स्वतःला माहीत असतं की आपल्या ठिकाणी विकार किती आहेत, आपले विचार कसे आहेत, स्वार्थ कसा आहे। असं असल्यामुळं 100% चांगला असं काही नसतं, 100% विकारांमध्ये न सापडणारा असं काही नसतं। अगदी चांगल्या अर्थाने जर म्हणायचं झालं तर ती रामकृष्णांची गोष्ट नाही का की आता अगदी पाण्याचा घोट देखील जाणं कठीण आहे एवढं पोट भरलेलं आहे, आणि कोणीतरी जिलबी घेऊन यायचं, गरम गरम जिलबी आहे, दोन वाढा म्हणायचे, तेव्हा कोणी त्यांना म्हणालं की आत्ताच तुम्ही म्हणालात की अगदी पाण्याचा घोट देखील घ्यायला जागा नाही, पण जिलबी आवडत होती। ते असं म्हणायचे की कलकत्त्यामध्ये संध्याकाळी गच्च भरलेले रस्ते, एक नवीन वाहन त्याच्यामध्ये जाईल तर शपथ असं वाटेल एखाद्याला, पण गव्हर्नरची गाडी आली की सगळे बाजूला होतात आणि रस्ता रिकामा होतो। तसा जिलबी हा गव्हर्नर आहे म्हणायचे। मग तुम्हाला बेसनाचा लाडू आवडत असेल, तुमचे काम आणि कामना म्हणजे अशा काय आहेत, पुरणपोळी आवडत असेल, चांगले चुंगले कपडे घालायला आवडत असतील, तर काय फार मोठं परमार्थाच्या आडी येईल असं समजता, तसं नाहीये काही। कोणी असेल जरा आत्तर लावावं असं वाटतं, असं स्प्रे परवा मला कोणीतरी म्हटलं की जरा मारा बरं वाटेल, मला आवड नाहीये, मी म्हटलं ज्याला आवड आहे त्यांनी ते जरूर करावं, पण असं कोणीतरी मारतो म्हणजे काही परमार्थामध्ये अपराध नाही झाला असं काही नाही। आपण प्रकृतीच्या पलीकडे आहोत हे समजणं महत्वाचं आहे। असा कोणताच नियम नाही की यांनी असं केलं म्हणजे तसंच चाललं की ते होईल असं नाहीये। प्रत्येक प्रकृतीला परमात्म्याला प्राप्त करण्याची, प्रत्येक प्रकृती जशी तुम्हाला लाभलेली असो त्याच्या आत असलेला जो जीवात्मा आहे त्याला स्वतंत्र आणि आत्मज्ञानी होण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी प्रयत्न केले, जीवानी आपलं स्वातंत्र्य जर वापरलं, नेहमीच जीव कर्माधीन होतो असं नाही। आपली पावलं जशी वळली स्वामीजींकडं, कितीतरी लोक इथं सांगतात की परमार्थाचा मागमूस नव्हता, संत माहीत नव्हते, शास्त्र माहीत नव्हतं, तसं घरही परमार्थी नव्हतं, संस्कार तसे नव्हते, पण कोणीतरी सांगितलं आलो, आता हे येण्याचं स्वातंत्र्य ज्याचं त्याचं आहे ते त्यांनी वापरलंच की नाही, प्रश्न वाचू बर का। साधकाने इतर विषयांच्या ओढी कमी करून आत्मदर्शनाची ओढ वाढविली तरच काहीतरी होऊ शकेल असं मी म्हटलो, तेच आत्ताही म्हणतोय, म्हणजे तशा ओढी असल्या तरी देखील, म्हणजे काय फिरण्याची ओढ, पैसे मिळवणे, काही वर्कहोलिक असतात त्यांना कामाशिवाय चैन पडत नाही, काहीतरी करावं असं वाटतं, या ज्या ओढी आहेत प्रत्येकाच्या, तर त्या तशाच असताना त्याची व्यवस्था लावता येणं, म्हणजे त्या ओढींवर मात करता येत नाहीये तर आता त्याच्यामध्ये अंतरंगता साधणं, पैसे मिळवण्याची आवड आहे तर दान तर करू शकतो, अशा पद्धतीने ते तारतम्याने करावं, पण दान तर करू शकतो। कामामध्ये रममाण होण्याची आवड आहे एखाद्याला, तर काय 24 तास कामामध्ये डुंबतोय असं नाहीये। अगदी प्रकृतीगत एखाद्या विषयात सापडला, सवाई गंधर्व महोत्सव आहे, गेला 2 तास ऐकायला, तिथं रंगून गेला, अशा कामामध्ये कामनेमध्ये अडकला तर तिथून बाहेर तरी येणार आहे, तिथून बाहेर आल्यानंतर दोन तीन तास चार तास काय जे ऐकेल त्याच्यानंतर परत ज्ञानेश्वरी वाचणं हे तर करेल. म्हणून ही जी प्रकृती आहे विशिष्ट प्रकृती, तर ती प्रकृती असतानाच त्या प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत आणि आपल्याला परमात्म्याकडे जायचं आहे याचं स्मरण ज्याला राहतं त्या स्मरणामुळे हळूहळू तो बदलायला सुरुवात होते आणि अखेरपर्यंत त्याची प्रकृती काही प्रमाणात तशीच राहते पण प्रकृतीच्या पलीकडे आपण आहोत असं भान त्याला निर्माण होतं. किती अवलिया संत आहेत, अवलिया म्हणतात ना त्यांना, म्हणजे ते कदाचित चिली मोडताना दिसतात, दगड मारताना दिसतील, शिव्या देताना दिसतील, पण त्यांना बोधही झालेला असतो. आपली जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या पलीकडे त्यांनी उडी मारलेली असते. प्रारब्धावर किंवा पत्रिकेवर आत्मदर्शनाचे ध्येय अवलंबून नाही हे अगदीच पटले. जीवाला असलेल्या आत्मस्वातंत्र्यामुळे ते घडू शकतं. एक गोष्ट विचाराविषयी वाटते, आपल्या ज्या इच्छा आकांक्षा किंवा ओढी असतात अगदी ती पिंगला ती आपल्या तिचा व्यवसाय हीन दर्जाचा होता, संध्याकाळच्या वेळेला ती तयार होऊन बसलेली असताना आज आपला व्यवसाय कसा होणार याची चिंता तिच्या मनामध्ये निर्माण झाली, त्या चिंतेने अस्वस्थ झाली, त्या अस्वस्थतेतून व्याकुळ झाली. आपलं हे जे जीवन आहे हे जीवन आणि आपला व्यवसाय हा कसा चालणार असं तिला वाटायला लागलं आणि त्या व्याकुळतेपोटी तिच्या घरामध्ये पिंजरा होता, त्याच्यात पोपट होता, त्या पोपटाचं नाव राघव होतं आणि ती अतिशय व्याकुळ होऊन दुसरं कोणीच नव्हतं तिथं, तो पोपटच तिचा एक सहारा होता, त्याच्याशी ती बोलायची नेहमी, बाकी नेहमी राहायला घरात कोणी नव्हतं. त्यामुळं ती व्याकुळ होऊन राघव राघव असं म्हणायला लागली आणि तिला ते हाक मारताना त्या व्याकुळतेमध्ये पोपटाला राघव असं म्हणताना सुख वाटायला लागलं, तिची एकाग्रता साधली, हाक मारून तिला समाधान वाटायला लागलं. त्या समाधानानी तिच्या चित्तवृत्ती तिची व्याकुळता अस्वस्थता आज आपलं कसं होईल ही प्राथमिक चिंता या सगळ्या नाहीशा झाल्या आणि तशीच ती सुखानी हाक मारत बसली आणि तिची चित्तशुद्धी होऊन तिचा उद्धार झाला. हे खूप टोकाचं उदाहरण आहे की नाहीये? म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा ओढी या ज्या काही आहेत तर त्यांना ओलांडता येतं. ही उदाहरणं अशाकरता दिलेली आहेत की इतकी टोकाची उदाहरणं आपल्यासारख्या सामान्य अगदी आपलं काही खूप इकडं तिकडं त्या पिंगले इतकं चुकीचं जीवन नाहीये. जे तथाकथित आपण चुकीचं म्हणतो तसं मुळीच जीवन नाहीये. तर आपल्या ज्या ओढी आहेत त्याच्यापासून आपली सुटका व्हावी या तळमळीनी जर कोणी नाम घेईल, मुळात या ओढी आहेत हे समजणं आणि या ओढींमुळे आपलं नुकसान आहे हे समजणं, त्यांनी अस्वस्थता येणं, व्याकुळता येणं आणि हाक मारणं ही प्रक्रिया जर घडली तर आपली पापती किती, आपलं चुकीचं वर्तन ते किती. प्रत्येकाचं काही ना काही झालेलं असतं, काही सत्पुरुषासारखं असतं, काही चुकीचं असतं. ते सगळं जळून भस्मसात झाल्याखेरीज राहत नाही. म्हणून ध्येय गाठण्याची जिद्द जास्त असेल, त्याला प्रारब्ध अनुकूल असेल, म्हणजे प्रारब्ध आणि पूर्वजन्मीची साधना आणि ह्या जन्मीची प्रचंड इच्छाशक्ती हे तिन्ही काम करेल ना असं म्हटलेलं आहे. तर इच्छाशक्ती जी आहे ती चांगलं काम करते. काही एक मुमुक्षुत्व जर आलं, मुमुक्षू म्हणजे आपलं मागचं जीवन आतापर्यंत चुकलेलं आहे हे ज्याच्या लक्षात आलं आणि आता संतसंगती धरू, साधना करू आणि ते जीवन सोडू असं ज्याला वाटलं आणि संतसंगतीला आला, संतजनी आश्वासिला असं झालं, तर मग तो त्याच्याबाबत सगळं घडू शकतं हे मी तुम्हाला नक्की सांगतो, सगळं घडू शकतं. पण ते शेवटी असं म्हणतात की तशी प्रचंड इच्छाशक्ती निर्माण व्हायला आणि ती टिकवून धरून साधनेचं रान उठवायला तसं साधकच जन्माला येतो ना असं ते विचारतायत. इथं तसं म्हटलं तर एक सुटकेचा मार्ग आपल्या स्वतःकरता तो होऊ नये. मी तसा जन्माला आलेला साधक नाही असं ठरवायचं आणि ते कोणी आहेत खूप साधना करणारे ते जन्मालाच आलेले आहेत तसे असं ठरवायचं, अशी सुटका याच्यातून करण्याचा हेही स्वातंत्र्य जीवच घेतो. असं म्हणण्याचं स्वातंत्र्य देखील जीवच घेतो. म्हणून ही अशा प्रकारे मुमुक्षा, त्यामुळे निश्चय असं ज्याचं होतं आणि जबरदस्त होतं. बरं, प्रत्येकाला काही शंकराचार्य व्हायचं नाहीये, ज्ञानेश्वर महाराज व्हायचं नाहीये, रामकृष्ण परमहंस व्हायचं नाहीये, स्वामी माधवनाथ व्हायचं नाहीये, आपुला तो गळा घेई उगवोनी हे तितका अवघड नाहीये. रामकृष्ण म्हणायचे की दुसऱ्याला जर मारायला जायचं झालं तर तलवार घेऊन जायला पाहिजे कारण तो बरा त्याला मारून देईल. पण स्वतःला मारायला काय लागतं म्हणायचे, एक सुई पुरते, इथं टोचून घेतली की काम झालं. तसं स्वतःला आत्मज्ञान मिळवण्यासाठी आपल्या ठिकाणी म्हणजे फार मोठी जी उदाहरणं आहेत, तुकाराम महाराजांसारखी तळमळ, मला नाही मग माझं कसं होणार, तुला जी तळमळ आहे तिथून तू पुढं तर चाल. म्हणून आपल्या स्वतःचं जीवन घडवणं हे प्रत्येकाला शक्य आहे आणि स्वतःची शांती टिकवणं, समाधान टिकवणं, समत्व टिकवणं, बुद्धी स्थिर राहणं, स्वार्थ कमी होणं आपल्या ठिकाणी, ममता कमी होणं, याचा रोज अभ्यास करता करता तो स्थिर होऊ शकतो. जेव्हा तो देह सोडेल तेव्हा अत्यंत स्थिर भावानी मी परमात्म स्वरूपच आहे अशा निश्चयाने देह सोडेल. बस तेवढंच हवंय आपल्याला, आपल्या समोर काय आहे आपल्याला एवढंच हवंय आणि एवढं प्रत्येक व्यक्ती करू शकते असं मी तुम्हाला म्हणतो. एवढं प्रत्येक व्यक्ती करू शकते. स्वतःला मला मध्ये वेगवेगळ्या प्रसंगामध्ये एक तीन चार व्यक्ती म्हणाल्या वेगळ्या वेगळ्या वेळेला की बऱ्याच वेळेला माझी बुद्धी स्थिर राहते असं माझ्या लक्षात आलेलं आहे, माझी शांती बिघडत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. मी त्या व्यक्ती लक्षात ठेवल्यात. म्हणजे आपण जे सांगतो त्याचे सुपरिणाम कोणाकोणावर होत आहेत. आता या व्यक्तींनी स्वतःपुरतं जरी त्यांचं काम झालं तरी देखील हे स्वामी माधवनाथ याच कामासाठी आलेले होते. माझी बुद्धी चळत नाही, मी ध्यानात सुख मिळवतो, व्यवहारात फायदा हो तोटा हो मी स्थिर राहिलो, खूप अवघड प्रसंगातून जात होतो, डिस्प्यूट होते, पण त्यावेळेला मी स्थिरता राखू शकलो. बस आता कालच्याला धरून आज, आजच्याला धरून उद्या, उद्या धरून परवा, असं करत करत आपण जेव्हा आपला अंतिम क्षण येईल तेव्हा या सुखाचे क्षण, समाधानाचे क्षण, स्थिरतेचे क्षण जोडत जोडत आपल्या जीवनाचं सार्थक झालं या भावापर्यंत पोचला तर कामच झालं, एवढंच आपल्याला करायचंय. असं समजू नका हे सगळं चाललंय ते प्रत्येकाला संत निर्माण करण्यासाठी हे काम चाललंय, ती ताकद वेगळी आहे. तसे जन्माला यायला लागतात, पण आत्मदर्शन होण्यासाठी जन्माला यायला लागतो असं नाहीये, त्याच्यासाठी जन्माला यायला लागतो असं नाहीये, प्रत्येक जण त्यासाठीच जन्माला आलेला आहे असं परमार्थ सांगतो, आणि प्रत्येक जण ते मिळवेलच मिळवेल असं परमार्थ सांगतो. चांगला प्रश्न होता आणि मी एक महिन्यापूर्वी दिलेल्या उत्तरावर आधारित होता. प्रश्न एक एक प्रश्न त्याला दिलेल्या उत्तरातून 10 प्रश्न, 10 प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून 100 प्रश्न, 100 प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून 1000 प्रश्न, असा हा कार्यक्रम आपला चिरंजीव झालेला आहे. पूर्वीपासून म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारले, भगवंतांनी उत्तरं दिली, अजून चालूच आहे. उद्धवाने प्रश्न विचारले, भगवंतांनी उत्तरं दिली, चालूच आहे. प्रश्न आणि उत्तर हे थेट आपल्याशी संबंधित असतं असं असल्यामुळं आपल्याला ते जवळचंही वाटतं. मलाही हा कार्यक्रम खूप आवडतो आणि अर्थात तुम्हाला तो आवडतोच आवडतो. त्यामुळं आत्मदर्शन ही जी गोष्ट आहे ती स्वतंत्र आहे, ती कर्मावर, प्रकृतीवर, विकारांवर तशी अवलंबून नाही. या सगळ्यांची व्यवस्था लावणं एवढंच आपल्याला करायचं आहे. आपली प्रकृती आपल्याला माहीत आहे आणि रडायचं कारण नाही. आपल्याच जर कर्मांनी ती लाभली असेल त्याच्यातून मार्ग काढणं आपल्याला करायचंच आहे आणि आपण ते करूच. रानात हरवलेले आहोत समजा आपण, तर रस्ता शोधत शोधत आपल्या घरी येऊच की नाही, तसे आपण रानात हरवलेले आहोत. आपण रस्ता शोधणार आणि आपल्या घरी आपण येणारच येणार. हरिओम तत्सत. एक 1/2 मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.